नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग. छत्रपती संभाजीनगरात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या सभा. निवडणूक निपक्षपाती वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाची काटेकोर तयारी. कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा अधिकार सरकारला नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. कोचिंग संस्थांनी अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर करण्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे निर्देश. आणि सुमारे 1.5 महिन्याच्या बाळाची विक्री करणाऱ्या चौघांना ठाणे पोलिसांकडून अटक. आता सविस्तर बातम्या. राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अत्यंत वेग आला असून सगळ्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या राज्यभरात ठिकठिकाणी सभा होत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दोंडाईच्या इथं सभा घेतली. सिंदखेडा मतदारसंघातले भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार रावल यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या या सभेत महाराष्ट्रात परत महायुतीचं सरकार येण्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गापूर इथं प्रचारसभा घेतली. बल्लारपूर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या या सभेत देश, राज्य आणि जिल्ह्याच्या गतिमान विकासासाठी महायुतीला पर्याय नाही असा दावा गडकरी यांनी केला. शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पालघर इथं राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथं आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. कारंजा लाडच्या महायुतीच्या उमेदवार सई डहाके, वाशिमचे उमेदवार श्याम खोडे आणि रिसोडच्या शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारासाठी त्यांनी ही सभा घेतली. यावेळी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिलेले पोहरादेवी इथले महंत सुनील महाराज राठोड यांनी योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं तसंच अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर इथं प्रचारसभा घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आज लातूरमध्ये प्रचारसभा झाली. भाजपानं मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस मवियाचे उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारासाठी घाटंजी इथं सभा घेतली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या गुरुवारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिकलठाणा परिसरासह जालना इथंही सभा होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. प्रचाराच्या या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपणच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचा दावा केल्यामुळे महाविकास आघाडीत गोंधळाचं वातावरण पसरल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याआधी महाविकास आघाडीतला जो पक्ष निवडणुकीत उत्तम कामगिरी करेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी म्हटलं होतं. विधानसभेची निवडणूक निपक्षपाती वातावरणात व्हावी यासाठी भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगानं काटेकोरपणे तयारी केली असून जिल्हास्तरावर यंत्रणा सज्ज झाली आहे. यंत्रणेच्या या तयारीच्या अनुषंगानं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात विशेष मुलाखतींचं प्रसारण होणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर सकाळी 7:25 ते 7:40 या वेळेत प्रसारित होणार आहे. आज सकाळी प्रसारित झालेल्या मुलाखतीत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर पूर्णपणे सुरक्षित असून सर्वोच्च न्यायालयानंही त्यावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं.
आपल्या देशातलं सर्वोच्च न्यायव्यवस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे, त्यांच्याकडे ईव्हीएम बद्दलच्या 40 केसेस आतापर्यंत झालेल्या आणि वेगळ्या वेगळ्या पैलूवरती त्या केसेस होत्या. सुप्रीम कोर्टाने तांत्रिक तज्ञांच्या मदतीने आणि कायद्याच्या मदतीने या केसेसचा निकाल दिलेला आणि या 40 केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ईव्हीएम टॅम्पर करता येत नाही, त्याचा वापर योग्य आहे आणि झालेलं मतदान ते योग्य पद्धतीने दाखवतो. त्यामुळे सर्वोच्च न्याय व्यवस्थेनं प्रशस्तीपत्रक दिलेलं आहे, मतदारांनी स्वीकारलेलं आहे, त्याच ईव्हीएमचा वापर आपण महाराष्ट्र राज्यामध्ये करणार आहोत.
दरम्यान या सदरात येत्या शनिवारी 15 तारखेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या वृत्त विभागाचे प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होणार आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरळीत होण्यासाठी पोलीस यंत्रणेनं केलेल्या तयारीची माहिती दिली, तसंच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
लोकशाहीच्या या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी प्रशासन तयार असून आपल्याला बाहेरून 4 कंपनीज आणि मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ मिळालेलं आहे. निष्पक्ष आणि निर्भयपणे मतदान करता यावं यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. आपल्याला आपला अधिकार निष्पक्षतेने निर्भयतेने बजावता यावा यासाठी आम्ही सज्ज आहोत. आपण सुद्धा आपल्या अधिकाराचा वापर करावा.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबतच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडिओ न वापरण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना देण्यात याव्यात असं न्यायालयानं आज सांगितलं. अजित पवार गटाला घड्याळ या निवडणूक चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवण्यास प्रतिबंध घालावा अशी मागणी शरद पवार गटानं एका याचिकेद्वारे न्यायालयात केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे. कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा अधिकार सरकारला नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरकारकडून अशा प्रकारे मालमत्ता पाडल्या जाण्याबाबत न्यायालयानं मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. पाडकाम करण्याआधी आरोपीला कारणे दाखवा नोटीस बजवावी असं न्यायालयानं म्हटलं असून या नोटीशीवर आरोपीनं 15 दिवसाच्या आत किंवा स्थानिक प्रशासनानं घालून दिलेल्या कालमर्यादेत उत्तर देणं अपेक्षित आहे. कायदेशीर प्रक्रियेशिवाय अशी कारवाई केल्यास ती सरकारची मनमानी समजली जाईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. सर्व कोचिंग संस्थांनी आपले अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्या यांच्याशी संबंधित खरी माहिती जाहीर केली पाहिजे असे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं दिले आहेत. कोचिंग संस्थांकडून केल्या जाणाऱ्या भ्रामक किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात या प्राधिकरणाच्या सचिव निधी खरे यांनी आज नियमावली जारी केली. अशा संस्थांनी आपल्या सेवा सोयी आणि पायाभूत सुविधांबाबतही खरी माहिती द्यावी आणि या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी सुयोग्य प्रणाली असावी असं या नियमावलीत म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी राष्ट्रीय ग्राहक मदत वाहिनी सुरू केल्यापासून अशा संस्थांकडून विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांहून जास्त रक्कम परत मिळाल्याचंही खरे यांनी सांगितलं. सुमारे 1.5 महिन्याच्या बाळाची 4 लाख रुपयात विक्री करणाऱ्या चौघांना ठाणे पोलिसांनी अटक केली. यामध्ये बाळाच्या आईचाही समावेश आहे. डोंबिवलीतली एक महिला कोणतीही कायदेशीर कार्यवाही न करता बाळाची विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या चौघांना अटक केली. तसंच सदरील बाळाची आणि त्याच्या 5 वर्षांच्या भावाची डोंबिवलीतल्या एका बालकाश्रमात आणि भावंडांच्या 9 आणि 7 वर्षांच्या 2 बहिणींना अंबरनाथ इथल्या एका बालसदनात ठेवण्यात आलं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात आली. विधानभवन परिसरात असलेल्या पाटील यांच्या पुतळ्याला विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे आणि डॉ विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातल्या अतिदुर्गम असलेल्या 5 मतदान केंद्रांची मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ मिताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग. छत्रपती संभाजीनगरात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या सभा. निवडणूक निपक्षपाती वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाची काटेकोर तयारी. कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा अधिकार सरकारला नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. कोचिंग संस्थांनी अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर करण्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.